आपण या पहिल्या भागात आढावा घेतला की गेल्या दशकात जग कसं होतं, भारत त्यात कुठं होता, काय घडलं काय बिघडलं, आणि तुम्ही ही जी फ्रेज म्हणालात ती खूप मनापासून खरं तर पटते, ती म्हणजे हरवलेलं दशक. पण आता जेव्हा आपण पुढच्या भागात या मुलाखतीच्या येतोय त्यावेळी आपण आता भविष्याचा विचार करणार आहोत की गेलं दशक संपत आलंय, वाईट मेमरी जास्त आहेत कदाचित तुलनेनं, कोविड अजूनही चालू आहे, तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या येणाऱ्या नव्या दशकाचं स्वागत करताना ह्या दशकाकडून तुमच्या काय अपेक्षा?
हे जे येणार जे दशक आहे आणि त्या पलीकडचा देखील जो पिरियड असेल, जे युग असेल, त्यामध्ये एक महत्वाचा बदल घडला आणि ते म्हणजे जगातील प्रमुख राष्ट्रांनी आता जाहीर केलेलं आहे की ते जगाची अर्थव्यवस्था हिरवी करतील, ग्रीन करतील, म्हणजे पर्यावरणाला पोषक असे करतील आणि त्या दृष्टीने पूर्णपणे प्रयत्न करतील, असं असं आता अमेरिकेचे होणारे राष्ट्रपती बायडन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि युरोपीय समाजाचे सर्वच नेते, समुदायाचे सर्वच नेते, अशा सर्वांनी हे जाहीर केलेलं आहे. आणि त्यांनी या संबंधी नुसतंच एक तत्व म्हणून जाहीर नाही केलं, तर त्यांनी त्याचा त्यांच्या कार्यक्रमाचं टाइम टेबल पण ठरवलेलं आहे. आणि अमेरिकेने ठरवलेलं आहे की म्हणजे बायडन यांनी जाहीर केलेलं आहे की साधारण 2050 पर्यंत अमेरिका कार्बन न्यूट्रल देश होईल, म्हणजे तिकडच्या कोळशाच्या खाणी वगैरे सगळं त्यापासून इंधन निर्माण करणं सगळं बंद होईल. चीनने जाहीर केलेलं आहे की 2060 पर्यंत चीन हा कार्बन न्यूट्रल देश होईल. आणि युरोपियन समुदायाने जाहीर केलेलं आहे की 2040 पर्यंतच ते कार्बन न्यूट्रल होतील. आता ह्यापैकी युरोपियन समुदायाने ह्या दृष्टीने अनेक धोरणं बनवलेली आहेत आणि अनेक त्यांनी म्हणजे त्या धोरणांची अंमलबजावणी पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि युरोपमध्ये हा फरक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो, म्हणजे आपण तिथे प्रवासी म्हणून जरी गेलो तरी तो अगदी स्पष्ट दिसतो प्रवास. म्हणजे साधारण तुम्ही एखाद्या गावामध्ये गेला, समजा तुम्ही जिनेवाला गेलात, एक उदाहरण म्हणून सांगतो, किंवा इतर एक कुठल्या शहरामध्ये गेलात, तर तुम्हाला तिथे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही खाजगी गाडीने जर का जायचं ठरवलं तर तुम्हाला अर्धा तास लागेल. तुम्ही त्याच मार्गावरती किंवा त्याच म्हणजे त्याच गंतव्यस्थानी जर का टॅक्सीने जायचं ठरवलं तर तुम्हाला 20 मिनिटं लागतील, पण तुम्ही जर का ट्रामने जायचं ठरवलं तर तुम्ही 6 मिनिटात पोहोचाल. अच्छा, खाजगी गाडीने गेलात तर तुम्हाला खर्च जास्त होईल, टॅक्सीने गेलात तर तुम्हाला खर्च खूप होईल पण खाजगी गाडीपेक्षा थोडा कमी होईल, ट्रॅमने गेला तर तुम्हाला अगदीच नावापुरता एखादी युरो तुमचं तिकीट असेल. तर त्यांनी संपूर्ण शहरच अशा तऱ्हेने रिऑर्गनाइज केलेली आहे की तुम्ही ट्रॅमने गेला तरच तुमचे तुम्हाला खर्च पण नाही आणि तुमचा वेळ पण फक्त 5-7 मिनिटात तुम्ही तुम्हाला जिथे जायचं तिथे पोहोचू शकता, आणि खाजगी गाडीने गेला तर तुम्हाला अर्धा तास लागेल आणि वरती तुम्ही इंधनावरती खर्च कराल. तर असं आता युरोपच्या बऱ्याच शहरांमध्ये होते. आणि आता इतकंच नव्हे तर ह्याही पुढे जाऊन पुढच्या 10-15 वर्षांमध्ये युरोपच्या बरेचसे रस्ते युरोपचे की ते सायकलिंगसाठी ते आरक्षित करणार आहेत. आता सायकलिंगसाठी आरक्षित केले म्हणजे तिथे गाड्यांना पार्किंग नाही, म्हणजे तिथे गाड्या येऊ शकत नाही, त्यामुळे हळूहळू करून ते युरोपच्या रस्त्यांवरून कार नावाचा जो प्रकार आहे मोटरगाडी हाच पूर्णपणे काढण्याच्या प्रयत्नात, आणि हे आपल्याला स्पष्ट दिसतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर्मनीला जर का गेलात आणि जर का जर्मनीच्या ग्रामीण भागातून तुम्ही फिरलात किंवा नेदरलँडच्या ग्रामीण भागातून फिरलात, स्वीडनच्या ग्रामीण भागातून फिरलात, तर सगळीकडे तुम्हाला पवन ऊर्जेची केंद्र दिसतात आणि सौर ऊर्जेची पण केंद्र दिसतात. आणि कित्येक सामान्य माणसं, माझा एक मित्र आहे तो प्रोफेसर आहे, म्हणजे त्याचा पर्यावरणाशी वगैरे काही संबंध नाही जर्मनीमध्ये, मी त्याला म्हणतो तो म्हणतो मी प्रोफेसर की आता सोडून देतोय आणि मी सोलर फार्मर बनतोय. मी म्हटलं हे सोलर फार्मर म्हणजे काय? म्हटलं आता फार्मर म्हणजे शेतकरी माहिती आहे, पण हे सोलर म्हणजे सौर ऊर्जा, पण सौर ऊर्जा आणि शेतकरी म्हणजे हे मला काय कळलं नाही. तर तो म्हणतो नाही म्हणे आमच्या इथे आता बरेच लोक आम्ही काय करतोय की कोणी आम्ही सौर ऊर्जा आम्ही हे करतो निर्माण करतो आणि ती आम्ही ग्रीडला विकतो, तर म्हणजे जसं तुम्ही पीक उगवता तसं आम्ही सौर ऊर्जा आम्ही निर्माण करतो. तर आता तो मॅनेजमेंटचा जो प्रोफेसर, ते मॅनेजमेंटचा प्रोफेसर की सोडून तो हे करायला बसला गावामध्ये, एका छोट्या गावामध्ये. आणि कित्येक लोक म्हणजे आता युरोपमध्ये हल्ली विमानाने प्रवास करत नाही तर ट्रेननी जातात, आणि बऱ्याच ठिकाणी आता विमानांचे जे प्रवासाचे जे मार्ग आहेत ते पण आता बंद करण्यासाठी मोठी मोठी ऍजिटेशन झालेली आहेत, आंदोलनं झालेली आहेत. तर युरोपमध्ये हा प्रकार दिसतो. चीनमध्ये आणि अमेरिकेमध्ये घोषणा तर झालेल्या आहेत, म्हणजे शी जिनपिंग आणि बायडन यांनी घोषणा केलेल्या आहेत. आता त्या घोषणांची अंमलबजावणी किती होईल ते आपल्याला पुढच्या दशकामध्ये हळूहळू समजेल. परंतु जर का ह्यांनी घोषणा केल्या त्याप्रमाणे जर का अंमलबजावणी झाली तर पुढची 2-3 दशकं म्हणजे संपूर्ण जगाचं जे एक स्वरूप आहे ते ह्या 3 महत्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलेल. युरोप, अमेरिका आणि अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, त्यात कॅनडा पण आली, आणि चीन. आता बाकीच्या देशांमध्ये हे बदलेल की नाही ते सांगणं कठीण आहे. परंतु जर का जगातल्या 3 मोठ्या आर्थिक शक्तींनी जर का त्यांच्या अर्थरचनेचं स्वरूप बदललं तर इतर देशांना पण हळूहळू ते बदलायला लागेल. पण हा एक मोठा खूप मोठा जागतिक फरक पुढच्या 2-3 दशकांमध्ये घडेल. दुसरा एक महत्वाचा जो फरक कळेल की म्हणजे त्या दृष्टीने देखील ह्या मागच्या 5-6 वर्षात बरीच कामं झालेली आहे, आणि ते म्हणजे जे स्पेस सायन्स आहे किंवा जे अवकाश शास्त्र आहे ते आता लांबचं वाटतं, किंवा आपल्याला एखाद्या सायफाय फिक्शन मध्ये म्हणजे सायन्स फिक्शन मध्ये वगैरे असं म्हणजे वाटतं की आपण त्याकडे एक मनोरंजन म्हणून बघतोय किंवा इंटरस्टेलर सारखा एखादा सिनेमा बघतो, पण त्याचा हळूहळू करून दररोजच्या जीवनाशी संबंध येईल. तर आता सध्याचं जे इंटरनेट, आता आपण इंटरनेटद्वारेच आपण बोलतोय, हे इंटरनेट फायबर ऑप्टिकने चालतं, पण आता नवीन एक इंटरनेट येते आणि ते आत्ताच्या इंटरनेटपेक्षा देखील प्रचंड वेगाने चालणारं असं इंटरनेट आहे. ते सॅटेलाइटच्या मार्गाने चालेल, उपग्रहांच्या मार्गाने चालेल, आणि त्यासाठी एलन मस्क यांची एक कंपनी जवळजवळ 15,000 उपग्रह डिप्लॉय करतात. तर त्याच्यामुळे हे जे आणि ह्यापुढे अवकाश प्रवास हा पुढच्या 1-2 दशकांमध्ये अगदी शक्य होईल. आणि सुरुवातीला सगळेजण जाणार नाहीत, पण काही काही श्रीमंत लोक हाऊस म्हणून अवकाशामध्ये म्हणजे पृथ्वीच्या बाहेर जातील तर प्रवासासाठी म्हणून. तर त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, आता अमेरिकेचं आणि रशियाचं संयुक्त आहे, आता चीन स्वतःच स्पेस स्टेशन करतंय. त्यानंतर चंद्रावरती नवीन मोहिमा आखल्या जात आहेत. तर थोडक्यात म्हणजे जे अवकाशात घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या जवळ येतील आणि त्यातून बरंच काही त्याचे परिणाम होतील. तर ते एक महत्वाचा असा बदल पुढच्या याच्यामध्ये. जैविक क्रांती हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण जैविक क्रांतीने मागच्या दशकात एवढी प्रचंड प्रगती केली होती की हे संपूर्ण शतकच जैविक क्रांतीने पूर्णपणे त्याच्या प्रभावाखाली असेल असं वाटलं होतं. पण ह्या मागच्या दशकात तरी जैविक क्रांतीला काही त्याच्यामध्ये काही फारशी प्रगती झाली नाही, खूप अडथळे आले. पण पुढच्या दशकामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे, कदाचित जैविक क्रांती पुन्हा रिवाईव्ह झाली, पुन्हा एकदा सुरू झाली तर खूप बदल होतील. आणि आपले जे दररोजची जी सारखी म्हणजे साधी मेडिसिन्स आहेत किंवा आपले जे ऑपरेशन्स आहेत म्हणजे त्याची आपल्याला दररोज गरज लागते त्या सगळ्यांमध्ये खूप मोठा फरक होईल. की म्हणजे ज्या प्रकार कित्येक फार्मास्युटिकल कंपन्या बंद होऊन जातील कारण ह्याच्यापुढे जेनेटिक मेडिसिन्स येतील. आत्ताची जी मेडिसिन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मेडिसिन्स मध्ये खूप मोठा फरक असेल. ऑपरेशनच्या ऐवजी जेनेटिक मॅनिप्युलेशन करण्यात येईल, तर त्याच्यामुळे आपलं जे आरोग्य आहे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होईल. तर अशा तऱ्हेने पुढच्या दशकामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा बदल होईल. दुसरा एक प्रश्न आहे की जी ही नवीन शस्त्रस्पर्धा सुरू झालेली आहे ती शस्त्रस्पर्धा आटोक्यात आणण्याचं एक प्रकारचं नैतिक उंची आणि सामंजस्य आणि स्टेट्समनशिप हे नेते दाखवतील की नाही हा एक प्रश्न आहे. जर का ह्या लोकांनी जर का महत्वाच्या नेत्यांनी ही दाखवली आणि जर का शस्त्रस्पर्धा आटोक्यात आणली तर मानवतेला पुढे जाण्याच्या दृष्टीने एक चांगला प्रवास करण्याच्या दृष्टीने संधी मिळेल. पण जर का शस्त्रस्पर्धा आटोक्यात आली नाही आणि ती प्रचंड वेगाने सुरू राहिली तर कधी त्याची ठिणगी पडेल काही सांगता येत नाही. आणि मी पूर्वी देखील आपल्या गप्पांमध्ये अनेकदा म्हटलेलं आहे की जर का ही जी पुढच्या टप्प्यातली जर का शस्त्रस्पर्धा जर का हाताच्या बाहेर गेली तर संपूर्ण मानवतेचा विनाश होऊ शकतो, आणि हे पुढच्या दशकात होऊ शकतं किंवा पुढच्या 20 वर्षात होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ते एक मोठं प्रश्नचिन्ह आहे, आणि हे कधी होईल कसं होईल काही सांगता येत नाही. अर्थात आपण सर्वच कायम ऑप्टिमिस्टिक असतो, आशादायी असतो, आणि त्यामुळे आपली कायमच अशी आशा राहील की या शस्त्रस्पर्धेवरती नियंत्रण घालण्यात येईल. पण आता तरी काही त्याचं एक त्याचं काही चिन्ह दिसत नाहीये. पण समजा ज्यावरती नियंत्रण घालण्यात आलं, समजा अण्वस्त्रांवरती बंदी आली थोडक्यात, किंवा ही जी हायपरसॉनिक मिसाईल्स आहेत त्यांच्यावरती बंदी आली, ऑटोमॅटिक जी किलर रोबोट्स आहेत त्याच्यावरती बंदी आली, जर का ह्या गोष्टींवरती जर का बंदी आली तर मानवाची खूप मोठी प्रगती होईल. आणि ती केवळ पुढच्या दशकातच नाही तर पुढच्या शतकात आणि पुढच्या सहस्त्र वर्षांमध्ये प्रगती होईल. पण ही जर का बंदी आली नाही आणि जर का ही शस्त्रस्पर्धा जर का वाढत गेली तर मानवाचा अंत, मानवसृष्टीचा अंत कुठल्याही क्षणी कधीही होऊ शकतो, आणि आपण त्याच्या अगदी जवळ येऊन पोचलेलो आहोत. आणि ते नक्की कसं होईल ते सांगायला मी काही भविष्यवेत्ता नाहीये, परंतु जे पॅटर्न जे दिसत आहेत ते धोकादायक पॅटर्न आहे. तर हे आता ह्याचा संबंध की कोणी शस्त्रस्पर्धा का वाढवतं, जर का राजकीय असुरक्षितता असेल तर, जर का राष्ट्रांमध्ये स्पर्धा असेल, जर का जागतिक सुरक्षितेपासून तुम्हाला समाधान मिळत नसेल आणि प्रत्येक राष्ट्राला आपलं स्वतःला सामर्थ्य निर्माण करण्याची गरज वाटत असेल, अशी जर का आंतरराष्ट्रीय घडी असेल की तुमचा आंतरराष्ट्रीय पद्धतीवरती विश्वास निर्माण होऊ शकत नाही आणि परिणामी तुम्हाला स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या समाजाच्या संरक्षणासाठी सुसज्ज राहण्याची गरज वाटते, अशी जगातल्या सगळ्या देशांना अशी गरज वाटत नाही. आज जगामध्ये सुमारे 25 देश असे आहेत की ज्यांच्याकडे सैन्य नावाचा प्रकार नाही आणि ज्यांच्याकडे शस्त्र नाही, संरक्षण मंत्रालय नाही, आणि ह्या 25 देशांवरती कोणीही हल्ला करत नाही, कुठलेही देश हल्ला करत नाहीत, आणि तिथे इतकंच नाही तर तिथे दहशतवादी हल्ले पण होत नाहीत. तर ज्या देशांकडे सैन्य नाहीये, ज्या देशांकडे शस्त्र नाहीये, ज्या देशांकडे संरक्षण मंत्रालय नाहीये, असे 25 देश हे जगातले सर्वात सुरक्षित देश आहेत. पण ज्या देशांकडे खूप मोठ्या प्रमाणात शस्त्र आहेत, जिथे सैन्य हे त्या देशाच्या अभिमानाच्या केंद्रस्थानी आहे, असे जे देश आहेत आणि अमेरिका त्यात सगळ्यात पुढे आहे, अशा देशांना दहशतवाद्यांपासून परकीय शत्रूंची अशी सगळ्यांची भीती वाटते. तर जगामध्ये अशी स्थिती आहे. आणि तर सर्वसाधारण जगाकडे बघितलं तर जगामध्ये साधारण 25 देश असे आहेत की जे पूर्णपणे म्हणजे निशस्त्र असे आहेत आणि सर्वात सुरक्षित आहेत की त्यांच्यावर कोणी कधी हल्लाच करत नाही. आणि हे काही काही मोठे मोठे देश आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे छोटे देश आहेत असं नाही, काही छोटे पण आहेत काही मोठे आहेत. त्यानंतर जगामध्ये जवळजवळ 100 देश असे आहेत की जे त्यांच्याकडे आणि छोट्या प्रमाणामध्ये शस्त्र पण आहेत संरक्षणासाठी, पण हे खूप छोट्या प्रमाणामध्ये, म्हणजे त्यांचा ऑन एन एव्हरेज खर्च वर्षाचा 1 to 2 billion dollars, 1 to 2 abj dollars एवढ्या पुरताच मर्यादित आहे. असे जगात जवळजवळ 80 to 100 देश आहेत. आणि ह्या देशांमध्ये पण सहसा युद्ध वगैरे फारसं काही होत नाही. उरलेले जे देश आहेत की जे शस्त्रांवरती कायम खर्च करतात, शस्त्राचं स्पर्धा करतात आणि चढाओढ करतात, हेच देश दहशतवादाला बळी पडतात, परकीय शत्रूंना बळी पडतात. तर आता संपूर्ण मानवता कुठल्या दिशेने जाईल हा एक मोठा प्रश्न आहे. ते हे 25 स्वतःला निशस्त्रपणे सुरक्षित केलेल्या देशांकडे बघून तो मार्ग आखेल, किंवा जे 100 जे मधले देश आहेत की जे फक्त एक थोड्या प्रमाणामध्ये फक्त संरक्षणासाठी एक थोडीशी 1 to 2 abj dollarsचा फक्त खर्च करून एक साधारण एक चांगली धोरणं आणि चांगले संबंध ठेवून स्वतःला सुरक्षित ठेवतात, का जे एक जिथे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रखर विचारसरणी आहेत त्या मार्गाने जाऊन कायम युद्धाच्या तयारीत राहतात आणि युद्ध 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 असं घाबरत राहतात आणि बोलत राहतात आणि असं करून युद्धाला युद्धाचं वातावरण कधी ना कधीतरी किंवा शक्यता कधी ना कधीतरी येईल अशा शक्यतेमध्ये वावरत राहतात, त्या मार्गाने जग जाईल हा एक प्रश्न आहे. तो बघायला पाहिजे कुठल्या मार्गाने जग जाईल.
या शतकात या शतकातला रिसेट आपण ज्याला म्हणू तो आता कोविड मुळे आला. तो गेल्या वेळेला प्लेगची साथ होती, मग महायुद्ध होती, आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात मानव जातीवरती आलेलं असं काही संकट एकाच वेळी नव्हतं गेले कित्येक शतक. तर ह्या कोविड मुळे आणि ह्या पॅन्डेमिक मुळे जगाच्या आणि राष्ट्रांच्या मेंटॅलिटीत फरक पडणार नाही का? म्हणजे जी भौतिक सुखाची चढाओढ आहे, जी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने शस्त्र स्पर्धा आहे, किंवा अशा असंख्य गोष्टी आहेत, राजकारण आहे, नवराष्ट्रवाद आहे, या सगळ्याला, या सगळ्या मानसिकतेत बदल या नव्या दशकात पोस्ट कोविड होऊ शकतो.
आता हे बघा, कोविड साधारण ह्या 2020 जानेवारी पासून सुरुवात झाली कोविडची, म्हणजे हे संपूर्ण वर्ष कोविडच्या छायेखाली गेला, असे काल छायेखाली गेला. तर पण ह्याच वर्षामध्ये फ्रान्समध्ये उदाहरणार्थ आयसिस पुनरागमन झालं, त्यांनी दहशतवादी हल्ले केले. तर खरं आयसिसचा प्रश्न 2017 मिटला होता असं जगाला वाटलं होतं. म्हणजे आयसिसची राजधानी होती राक्का, हे एक सिरियामधलं शहर आहे. तर त्या शहरातून आयसिसला हाकलण्यात आलं आणि त्यांची जे मुख्य जे बलस्थान होतं ते म्हणजे तापका धरण, ते आयसिसच्या हातातून काढण्यात आलं. त्यामुळे आयसिसला पाय ठेवायला कुठेही जागा नव्हती आणि त्यामुळे आयसिस 3 शांत होती, म्हणजे शांत होती म्हणजे नाईलाजाने शांत होती. परंतु कोविडच्या वर्षात आयसिसने पुनरागमन केलं आणि फ्रान्समध्ये एका पाठोपाठ एक एक दहशतवादी हल्ले केले. नुसते फ्रान्समध्ये नाही, व्हिएन्नामध्ये पण केले आणि मला आता आठवत नाही, मला वाटतं जर्मनीमध्ये पण केले. तर आयसिसचा उगम झाला. शस्त्रास्त्र स्पर्धा एका नवीन स्तरावरती पोहोचली. जसं मी सांगितलं की आधीच हायपरसॉनिक मिसाईल्स, म्हणजे साध्या न्युक्लिअर वेपन्स पासून हायपरसॉनिक न्युक्लिअर वेपन्स कडे गेले. अझरबैजान आर्मेनिया सारखी मोठी युद्ध झाली, इथोपिया सारखे सिव्हिल वॉर्स ज्याला म्हणतात तसे सिव्हिल वॉर्स झाले. तर मग काय वेगळं झालं ह्या वर्षामध्ये? ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड प्रमाणात वाढली आणि ट्रम्प अध्यक्ष असेपर्यंत पॅरिसच्या कराराला अमेरिका विरोध करत राहिली, पर्यावरणाविषयक कराराला. तर ह्या वर्षामध्ये ज्या वर्षात कोविड झालं त्या कोविडने काय थांबवलं? युद्ध तसेच राहिले, शस्त्रास्त्र स्पर्धा अधिक वाढली, दहशतवादाचं पुनरागमन झालं, पर्यावरणाबद्दल लोकांची जागरूक, म्हणजे जी लोकांची जी जाणीव आहे किंवा जे त्यांचं जे अवेअरनेस आहे तो वाढला, परंतु सरकारी धोरणांमध्ये काही फारसा फरक पडला नाही. तर मग कोविडने काय फरक केला, काय रिसेट केलं? तर ह्या उलट आपले जे नेतृत्व आहे जगभरचं, जगाचं जे नेतृत्व आहे, हे नेतृत्व कोविड सारख्या मानवतेवरती आघात करणाऱ्या घटनेची पर्वा करत नाही आणि त्या नेतृत्वाला युद्धाची तहान लागलेली आहे, शस्त्रांची तहान लागलेली आहे, पर्यावरणाचं नुकसान करण्याची तहान लागलेली आहे, असं हे क्रूर आणि निष्ठूर असं हे जगाचं नेतृत्व आहे, हेच कोविडने सिद्ध केलं.
हे दुर्दैवी असलं तरी खरं आहे असं दिसत आहे. पण मग ह्याच्या आजूबाजूला एक जो भाग आहे की आता लशीसाठी एकमेकांच्या देवाणघेवाण चालू आहे, काही ठिकाणी लस राष्ट्रवाद चालू आहे, पण एकमेकांना सहकार्य करून पुढे जायचं आहे अशी एक अंडरस्टँडिंग काही प्रमाणात कवीने येईल असं दिसतंय. तर अशा पार्श्वभूमीवर हा जो राष्ट्रवादाचा उदय आहे परत झालेला, विशेषतः गेल्या 6-7 हा रिव्हर्स होईल का? अजूनही राष्ट्रवादी विचार पुढच्या दशकात जगावरती एक प्रकारे प्रभाव टाकून नाही?
म्हणजे येत्या दशकामध्ये सुरुवातीच्या तरी काही वर्षांमध्ये राष्ट्रवादाचा प्रभाव दिसत राहील असं. म्हणजे तुम्ही छोटे छोटे देश बघा, आता उदाहरणार्थ हंगेरी बघा, पोलंड बघा, ऑस्ट्रिया बघा, आता हे युरोपमध्ये छोटे देश झाले, किंवा आफ्रिकेतले काही देश बघा, घाना बघा, साधारण ह्या देशांमध्ये देखील उग्र राष्ट्रवाद झालेला आहे. तर तुर्कस्तान, ते तुर्कस्तान छोटा नाही, तुर्कस्तान तर मोठा आहे, पण पाकिस्तान, तर असं बघितलं. आणि एका अर्थी पुटिन आणि शी जिनपिंग हे देखील उग्र राष्ट्रवादाचे प्रवर्तकच आहेत. ते एका वेगळ्या प्रकारच्या पॅकेजमध्ये त्यांचं त्यांचा राष्ट्रवाद ते पुढे आणतात, पण ते पण ते पण एक राष्ट्रवादाचे द्योतक द्योतच आहे तिथे तिकडे जे चाललेले आहे ते. तर त्यामुळे सध्या तरी राष्ट्रवादाची जे वर्चस्व आहे आणि जे लोकांना आकर्षण आहे, वर्चस्व काय कारण लोकांना आकर्षण आहे, लोकांना ते चांगलं वाटतं, लोकांना राष्ट्रवाद हा चांगला वाटतो म्हणून ते सध्या तरी असं राहील असं दिसतंय. पण ते पुढचे संपूर्ण 10 वर्ष राहील की नाही त्याच्याबद्दल मला शंका आहे. कदाचित राहील पण कदाचित नाही पण राहणार, म्हणजे मी त्याच्याबद्दल कॉन्फिडेंटली असं काही म्हणू शकत नाही. परंतु सुरुवातीचे काही वर्ष तरी राष्ट्रवादाचा प्रभाव जगामध्ये अनेक ठिकाणी राहील. आता अमेरिकेत देखील जरी जो बायडन हे निवडून आले तरी ट्रम्प यांना जवळजवळ 48-49% मतं मिळाली आणि ही सर्व उग्र राष्ट्रवादाचेच प्रतीक आहे. म्हणजे त्यांना जर का एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात मतं मिळाली आणि अगदी जो बायडन यांची काय 90% 10% असं निवडणूक झालेले नाहीये, म्हणजे ही 51-49 वगैरे अशी निवडणूक निवडणूक झालेली आहे. त्यामुळे अमेरिकेत देखील आलेली ही जी राष्ट्र उग्र राष्ट्रवादाची जी साथ आहे ती काही आटोक्यात आलेली नाहीये, केवळ एक निवडणुकीत परिणाम वेगळा लागला म्हणून. आणि सिनेटची निवडणूक तर जवळजवळ काठोकाठच झालेली आहे, तर त्यामुळे तिथे पण त्याचा काय फारसा काय फरक. त्यामुळे सुरुवातीचे तरी काही वर्ष असं दिसते की राष्ट्रवाद हा हे एक बऱ्याच लोकांना पसंतीची अशी ही आयडियोलॉजी राहील आणि त्याच्यामध्ये काही वर्षांनी काय फरक होतो का बघायला पाहिजे.
या सगळ्या भूराजकीय आर्थिक सामाजिक घडामोडींमध्ये एक विषय असा होता की UN शाश्वत विकासाचे काही मुद्दे ऍक्सेप्ट केले होते, 15 मुद्दे होते माझ्या माहितीनुसार, आणि त्याच्यातला मोठा पल्ला किंबहुना ते 2030 पर्यंत अचीव करायचे अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे असं ठरलं आणि त्यानुसार मग प्रत्येक देशानं आपले कायदे बदलावेत, गोष्टी कराव्यात, असं पुढे त्याची मार्गक्रमण चालू आहे. तर पुढच्या 10 वर्षानंतर जेव्हा 2030 परत अशी चर्चा होईल त्यावेळेला ही जी शाश्वत विकासाची मूल्य आहेत त्याच्यात जगानं प्रगती केलेली असेल का, आणि हे सगळं ज्यांनी ठरवलं त्या UN वगैरे संस्थांचं महत्व पुन्हा पूर्वी इतकं जसं आपण आधी बोललो अर्थात, पण त्या स्टेशनला परत ते येतील.
शाश्वत विकासाचे 17 मुद्दे आहेत परंतु वास्तविक पाहता ते 15 आहेत. म्हणजे 15 मुद्दे आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाचे आहेत, 16वा जो मुद्दा आहे तो जागतिक शांततेबद्दल आहे आणि 17वा जो मुद्दा आहे तो निरनिराळ्या संघटनांचं ऑपरेशन्स कशी चालावी त्या संबंधी आहे. पण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या बघितलं तर ते एकंदरीत 15 मुद्दे आहेत. तर ह्या 15 मुद्द्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रमाणामध्ये प्रगती चालू आहे. आता जी गोल्स त्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतात किंवा जी ध्येय त्यांनी ठरवलेली आहे, जी टार्गेट ठरवलेली आहेत 2030 साली, ती ह्या 15 पैकी किती ठिकाणी ती संपूर्णपणे ती अचीव करण्यात येतील ह्याबद्दल प्रश्न आहे. पण काही प्रमाणात तरी ती म्हणजे ती अचीव करण्यामध्ये करण्यात लोकांना हे मिळेल, देशांना यश मिळेल. आता ह्यापैकी पाण्याचं एक साधारण उदाहरण घेतलं तर त्यातलं गोल क्रमांक 6 पाणी, की जगातल्या सर्व लोकांना जलसुरक्षा मिळाली पाहिजे. तर आता जलसुरक्षेमध्ये वेगवेगळे भाग आहेत. तर आत्ताची तरी परिस्थितीत अशी दिसते की 2040 नाही पण 2050 सालापर्यंत जलसुरक्षा ही होऊ शकणार नाही, प्रस्थापित होऊ शकणार नाही. आणि जगातल्या जवळजवळ त्यावेळेला जी लोकसंख्या असेल 50 जी लोकसंख्या असेल त्यापैकी सुमारे 50% लोक पाण्याच्या दृष्टीने बघितलं तर असुरक्षित असतील. म्हणजे त्यांना 12 महिने जशी गरज आहे तसं स्वच्छ पाणी मिळू शकणार नाही. तर अशी परिस्थिती पाण्याच्या बाबतीत असेल. आणि जर का पाणी जर का मिळालं नाही तर पाणी शेतीसाठी खूप महत्वाचं असतं, कारण जे सरफेस वॉटर ज्याला म्हणतात त्यापैकी 70% उपयोग पाण्याचा शेतीसाठी करण्यात येतो. असं आपल्याला ते पाणी वाचवा ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला एक ती नेहमी जाहिरात येते की तुम्ही तुमचा टूथब्रश तुम्ही वापरता आणि ब्रशिंग करत असता तेव्हा नळ बंद करा. पण ऍक्च्युली आपण जे घरामध्ये जे पाणी वापरतो किंवा आंघोळीसाठी पाणी वापरतो किंवा पिण्यासाठी जे पाणी वापरतो त्याचा उपयोग संपूर्ण पाण्याचा जो जगभर जो उपयोग होतो त्यापैकी फक्त 5% होतो आणि इंडस्ट्रीसाठी उद्योगासाठी अजून एक 10-12% होतो. तर जास्तीत जास्त उद्योग जो होतो पाण्याचा जगामध्ये संपूर्ण तो 70% उपयोग शेतीसाठी होतो. तर जर का पाण्याचा जर का तुटवडा पडला तर मग अन्नधान्यावरती पण परिणाम होऊ शकतो, म्हणजे त्याच्या अन्नधान्याच्या उत्पादनावरती पण परिणाम होऊ शकतो. आता काही प्रमाणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान कायम पुढे जात असतं, त्यामुळे आता समजा तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये जर का एवढं एवढं पीक उगवत असाल तर अजून 10 वर्षांनी 100 लिटर पाण्यामध्ये अजून जास्त पीक तुम्ही उगवू शकाल असं शक्य होईल. पण जर का 100 लिटर पाण्याच्या तुम्हाला 50 लिटर पाणी जर का उपलब्ध असेल एखाद्या शेतकऱ्याला तर तो काय करेल. तर त्याच्यामुळे पुढच्या 30 वर्षात जर का पाण्याचा तुटवडा पडला तर अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये देखील फरक पडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे साधारण ह्या दशकाच्या शेवटी शेवटी म्हणजे 2023 च्या शेवटी शेवटी किंवा 2035 च्या आसपास वगैरे फूड रायट्स होतील मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये. आणि जर का हे फूड रायट्स वगैरे झाले तर जो तुमचा आधीचा प्रश्न होता राष्ट्रवादाचा तो राष्ट्रवाद पुन्हा प्रखर होईल. कारण ज्यावेळेला लोकांना अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न येतो, बेरोजगारीचा प्रश्न येतो, ज्यावेळेला लोकांकडे अन्न सुरक्षिततेचा प्रश्न येतो त्यावेळेला लोक पुन्हा राष्ट्रवादाच्या मागे धावतात किंवा धर्माच्या मागे धावतात. तर त्यामुळे धर्म आणि राष्ट्राच्या कल्पना पुन्हा ह्यामुळे पाण्यामुळे आणि अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्या पुन्हा हे होतील प्रज्वलित होतील. पण ह्या विरुद्ध ही काही जी शाश्वत ध्येय आहेत ती काही पर्यावरणाच्या दृष्टीने आहेत. आता ते पर्यावरणाच्या दृष्टीने जर का सर्व देशांनी प्रयत्न केले तर ते काही प्रमाणामध्ये ते अचीव होतील आणि त्याचा पुन्हा चांगला परिणाम पाण्यावरती आणि अन्नधान्याच्या उत्पादनावरती पण होऊ शकतो. तर एकंदरीत असं मला वाटतं की हे जे येणारं दशक आहे ते त्याला त्याच्यामध्ये प्रगती होईल पण ती पूर्णपणे समाधानकारक अशी अशी असणार नाही.
सो हा आपण विचार केला की काय शक्यता आहेत आणि कोणत्या दिशेनं जाऊ शकतो, पण हे बदलायचं असेल आणि पूर्ण प्रगती पूर्ण शांतता पूर्ण समाधान अशा दिशेनं जायचं असेल, मी म्हणाला त्याप्रमाणे अशा स्ट्रॅचरचं एखादं नेतृत्व समजा उदयाला आलं तर अशा व्यक्तींनी व्यक्तिसमूहांनी नक्की पुढच्या दशकासाठी काय अजेंडा जगापुढं देशापुढं सामान्य माणसापुढं मांडला पाहिजे की या अजेंड्यानुसार समजा काम केलं तर आपण प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो.
अशा एखाद्या सकारात्मक अजेंडाचं एक अंग तर आत्ताच उलगडलेलं आहे आणि ते चांगल्या दृष्टीने खूप अशा परिणामकारक अशा दृष्टीने त्याचा प्रवास होईल आणि ते म्हणजे पर्यावरणाचा समतोल आणि त्यासाठी अर्थकारणाचं ग्रीनिंग करणं म्हणजे एक इकोलॉजिकल बॅलन्स असलेली पर्यावरणाची काळजी घेणार अशी आर्थिक संरचना करणं हा त्याचा एक भाग असेल. आणि तो त्यासंबंधी आता बायडन पासून शी जिनपिंग पासून युरोपियन समुदायापर्यंत सगळ्यांनी वेगवेगळे कार्यक्रम मांडलेले आहेत. ह्या प्रयत्नांमध्ये भारत आणि फ्रान्स एकत्र येऊन जी इंटरनॅशनल सोलर अलायन्स केली आहे त्याचा एक चांगलाच उल्लेख आपण केला पाहिजे, कारण हा एक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि तो ह्या देशांचे जे सगळे प्लॅन्स आहेत ते जमिनीवरती आणण्यासाठी ह्या भारताने आणि फ्रान्सने सुरू केलेल्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या सोलर अलायन्सचा खूप मोठा फायदा होऊ शकेल. तर हा एक एक अंग झाला. दुसरं अंग म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक सर्वसमावेशक अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे. येत्या दशकातला सगळ्यात मोठा धोका की ज्याचा आपण आतापर्यंत त्याच्यावरती चर्चा केली नाही ती म्हणजे एक विघटक अर्थव्यवस्था निर्माण होण्याचा धोका आहे. आर्थिक प्रगती होईल, औद्योगिक प्रगती होईल, तांत्रिक प्रगती होईल, परंतु फक्त संपूर्ण जगभर भारतात देखील अमेरिकेत देखील युरोपमध्ये देखील चीनमध्ये देखील काही व्यक्ती काही समूह समाजाचे काही घटक आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध होतील, परंतु समाजाचे बरेचसे घटक आर्थिक प्रगतीच्या बाहेर राहतील. आणि ह्या घटकांमध्ये असंतोष, आणि जे समृद्ध घटक आहेत ते जे आर्थिक प्रगतीच्या बाहेर जे घटक आहेत त्याचं एक्सप्लॉयटेशन करतील, त्याची पिळवणूक करतील, आणि पिळवणुकीचं अर्थशास्त्र आपल्याला बघायला मिळेल. आणि ह्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची घुसमसाट होईल, आणि त्यामुळे एक नवीन प्रकारचा दहशतवाद देखील कदाचित उदय असेल जगामध्ये अनेक ठिकाणी. तर त्यामुळे सर्वसमावेशक आर्थिक प्रगती कशी करावी हा एक महत्वाचा अजेंडा असला पाहिजे, की ज्याच्यामुळे युवकांना चांगल्या प्रकारचा रोजगार कसा मिळेल, त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांचं जे पोटेन्शियल आहे त्याचा वापर कसा करण्यात येईल, जे छोटे उद्योग आहेत, जे शेतीचे उद्योग आहेत, ते पुढे कसे काय येतील, आणि केवळ काही ज्या आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम शक्ती आहेत केवळ ते ग्रुप्स किंवा त्या शक्ती आहेत त्याच फक्त मोठ्या होऊन इतरांना गिळंकृत करणार नाहीत असं अर्थशास्त्र कसं काय निर्माण करता येईल, हे एक अतिशय मोठं आव्हान असेल. तिसरा मोठा जो विषय आहे आणि जो अजेंडा आहे, की मानवता वाचली पाहिजे, मनुष्य सृष्टी वाचली पाहिजे, म्हणजे जे निःशस्त्रकरणाची प्रतिक्रिया प्रक्रिया खूप वेगाने नेऊन काहीही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये जी महाभयंकर अशी जी अस्त्र आहे ती कायमची त्यांच्यावरती बंदी आणून संपूर्ण मानवसृष्टीला कसं वाचवता येईल. ती छोटी छोटी युद्ध होत राहतात, हेवे दावे असतात, ती गोष्ट वेगळी, परंतु संपूर्ण जगाला जर का भस्म करणारं जर का जे अस्त्रशस्त्र आहेत ती तरी त्यांच्यावरती बंदी आणून ही आपली सृष्टी, ही आपली 10,000 वर्षांनी 12,000 वर्ष चालत असलेली जी मानवी संस्कृती आहे ती संपुष्टात कशी येणार नाही हे बघितलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने आपण जे काय आवश्यक आहे ते केलं पाहिजे. आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे जी तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती होईल ती तंत्रज्ञानाची जी प्रगती आहे ती त्याचा उपयोग विधायक कसा करता येईल असं तत्वज्ञान आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान हे दोन्ही चाकं असलेलं, पण एक विधायक तत्वज्ञान आणि विधायक तंत्रज्ञान असा रथ मानवतेने पुढे नेला पाहिजे. तर माझ्या मते ही तीन आव्हानं जरी पेलण्यासाठी किंवा त्याच्यावरती उत्तर काढण्यासाठी जर का जागतिक नेतृत्वाने प्रयत्न केले तर बरंच काही, ह्या पलीकडे खूप मुद्दे आहेत, म्हणजे पाण्याची सुरक्षा हे केली पाहिजे, अन्नधान्य उत्पादनांमध्ये बदल केला पाहिजे, असे म्हणजे हाऊसिंगचा प्रॉब्लेम, मायग्रेशनचा प्रॉब्लेम, ते बाकीचे मुद्दे आहेत, पण मूलभूतचे मुद्द्याचे हे तीन मुद्दे आहेत.
बरोबर, आपण जवळपास सगळा पट मांडला, भविष्यातला विचार केला, आणि हा अजेंडा पूर्ण झाला तर अर्थातच तुमच्या मनातला जग कसं असेल 2030 ला याचंही उत्तर आपसुकच यातनं मिळालंय. पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना पुन्हा एकदा स्वाभाविक प्रश्न भारतावरती येऊन थांबतो की भविष्यात भारताचा रोल काय असला पाहिजे. म्हणजे एका बाजूला असं म्हणतात की भारत महासत्ता व्हायला हवी, दुसरं असं म्हणतात की भारतानं जगद्गुरु व्हायला हवं, भारताची फॉर्मेटिव्ह इयर्स पुढची 10 वर्ष आहेत कारण डेमोग्राफिक डिव्हिडंट, म्हणजे सगळ्यात तरुण देश आपण पुढचे 10-10 वर्ष असणार आहोत, तर भारतानं जगाला काय दिलं पाहिजे पुढच्या दशक.
भारताने जगाला काय दिलं पाहिजे ह्यासाठी आपल्याला खूप असे चांगले विचार आणि खूप दृष्टे असे विचार आपल्या इकडच्या महापुरुषांनी आपल्याला दिलेले आहेत, आणि केवळ त्या महापुरुषांची पूजा न करता आणि केवळ त्यांच्या जन्मदिनी हार त्यांच्या पुतळ्यांना केवळ न घालता आणि केवळ थोडंफार सामाजिक कार्य न करता त्यांचे विचार जर का आपण प्रत्यक्षात आणले तर भारताची प्रगती खूपच चांगली होईल आणि भारताचं जगामध्ये एक अतिशय चांगलं स्थान निर्माण होईल. आता सगळ्यात महत्वाचा विचार तो एका महापुरुषाकडनं किंवा महिलेकडनं किंवा एका व्यक्तीकडनं आलेला नाहीये, तर तो आपल्या तत्वज्ञानामध्येच आहे, आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारापाशी मोठ्या अक्षरांमध्ये तो मांडलेला आहे, आणि तो म्हणजे वसुदैव कुटुंबकम. हा आपला अनेक वर्षांपासून आलेला विचार आहे. तर खरोखरच जगामध्ये एक संवादाचं सामंजस्याचं वातावरण होईल अशी मानवतेची घडी कशी काय बनवता येईल, तर ह्या दृष्टीने भारताने विचार केला पाहिजे की भारताचं जे काही बल आहे, तर भारताची जी काही बलस्थान आहे, तंत्रज्ञान म्हणा, भौगोलिक स्थान म्हणा, आपली विविधता म्हणा, आपली फिलॉसॉफी म्हणा, तत्वज्ञान म्हणा, तर ही जी भारताची बलस्थान आहे ही सर्व वापरून एक जगाला एक वसुदैव कुटुंबकम ह्या मार्गदर्शक तत्वाशी संपूर्णपणे प्रामाणिक राहून आपण कसे काय जगाचं रिशेपिंग करायला आपण काय हातभार लावू शकतो, हा एक महत्वाचा विचार आपल्याला आपल्या पूर्वजांपासून मिळालेला आहे आणि तो आपण त्याच्याबद्दल आपण नक्कीच विचार केला पाहिजे की हा कसा आहे पुढे नेते. दुसरा जो महत्वाचा विचार आपल्याला स्वामी विवेकानंदांनी दिला आणि तो त्यांच्या शिकागोच्या भाषणामध्ये दिलं, तर शिकागोचं भाषण माझ्याकडे मी जवळजवळ माझा पाठ आहे मी आता म्हणून दाखवणार नाही तुम्हाला, पण तो त्याचं जे मुख्य तत्व होतं ते म्हणजे सर्वधर्म सन्मान. तुम्ही सर्व धर्मांचा सन्मान केला पाहिजे आणि ते धर्म परिषदेमध्ये बोलत होते म्हणून ते धर्म बोलले, पण सर्व प्रकारच्या धर्मांचा, सर्व प्रकारच्या जातींचा, सर्व प्रकारच्या विचारांचा, म्हणजे जगामध्ये जी विविधता आहे त्या सर्वांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि ह्या विविधतेतून एकता निर्माण केली पाहिजे. हा जो स्वामी विवेकानंदांचा जो विचार होता तो आपण जर का ठेवला आणि आपण सर्व घटकांचा सन्मान करून सर्व घटकांना मान देऊन एक सन्मानयुक्त सर्व सन्मानयुक्त भारत कसा करता येईल ते आपण बघितलं पाहिजे, ती एक आपली दिशा झाली. तिसरी जी महत्वाची जे तत्व आहे त्याला अनेक जणांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा उल्लेख केला होता, जे आर डी टाटांनी ह्या संबंधी प्रयत्न केले होते, होमी बाबांनी खूप प्रयत्न केले होते, पंडित नेहरूंनी प्रयत्न केले होते आणि ते म्हणजे विज्ञानावरती आधारित भारत, तर विज्ञाननिष्ठा. तर ही जी विज्ञाननिष्ठा आहे ती आपण अतिशय ठेवली पाहिजे की आणि काय काय क्षेत्रामध्ये आपण विज्ञानामध्ये खूप प्रगती केलेली आहे, म्हणजे अवकाश क्षेत्रात आपण खूपच प्रगती केलेली, पण आपण जैविक क्षेत्रामध्ये, आपण भौगोलिक मध्ये, खगोलशास्त्रामध्ये, आपण पदार्थ आपलं काय म्हणतात ते भौतिक शास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, आपण सर्व दृष्टीने विज्ञानामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती केली पाहिजे आणि जे विज्ञाननिष्ठ आहेत त्याची कास धरून समाज पुढे नेला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा सर्वात महत्वाचा तो आपल्याला महात्मा गांधींनी शिकवला आणि तो म्हणजे अंत्योदय. आपण समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हास्य कसं निर्माण होईल ते आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचं जीवनमान, त्याचं राहणीमान, त्याचं सुख ह्यामध्ये कशी काय वाढ होईल, ह्याच्यामध्ये कशी काय वृद्धी होईल हे आपण पाहिलं पाहिजे. तर जर का आपण पूर्वीचे ऋषीमुनी स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीरांपासून पंडित नेहरूंपर्यंत विज्ञानाची दीक्षा देणारे एक लोक आणि महात्मा गांधींची अंत्योदयाचं शिक्षण हे जर का आपण सगळं एकत्र आणलं आणि ते एकत्र आणून जर का आपण पुढचा मार्गक्रमण ठरवला तर भारताचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.
तर तुमचे खूप खूप आभार. एक अत्यंत सविस्तर असा आढावा आपण गेल्या दशकाचा आणि येणाऱ्या दशकाबद्दल चिंतन केलं. तुम्ही दिशा देण्यातले एक्सपर्ट आहात, माहीर आहात. एका दिशेचा शोध हे 10 वर्षापूर्वी तुमचं पुस्तक आलं आणि कदाचित पुढच्या दशकासाठी तुम्ही जे लिहाल ते सगळं या मुलाखतीतून आलंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही वेळ दिला याबद्दल आणि इतकं सविस्तर, इतकं मुद्देसूद आणि दिशादर्शक चर्चा आणि चिंतन केलं याबद्दल थिंक बँक तर्फे या दशकवेध कार्यक्रमातर्फे तुमचे खूप खूप आभार. पुन्हा तुम्हाला ऐकायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.
धन्यवाद.